ओम शांति। अपन भारतीय अपनी विशेषता एक आहे कि जे भारतीय आहे त्यांच्या घरात अवश्य देवी देवतांचे चित्र किंवा फोटो असतात। तेवढंच नव्हे तर प्रत्येकांच्या घरात एक छोटासा देवघर देखील असतो आणि त्या देवघरात अनेक देवी देवतांचे छोटे छोटे मूर्त्या म्हणा किंवा फोटो चित्र हे असतात। नियमानुसार आपण विधीपूर्वक सकाळी उठल्याबरोबर सकाळचे प्रातःकालीन कार्यक्रम झाल्यावर आपण देवपूजेला बसतो। देवपूजा करत असताना आपण खूप श्रद्धेने खूप भावनेने देवपूजा करतो। जशी जशी ज्यांना ज्या पद्धतीने वेळ मिळत असते त्या त्या पद्धतीने देवपूजा केली जाते। काही तर 5-10 मिनिटात देवपूजा उरकतात, काहींना मग देवपूजा करायला 1 तास किंवा 1.5 तास हा लागत असतो। परंतु देवपूजा हे अवश्य भारतीय करत असतात। चला, एखाद्याला समजा वेळ नसेल तरीही आपण असं पाहतो की त्यांच्या घरात देवी देवतांचे फोटो तर अवश्य असणारच। राधे कृष्णाचा फोटो असेल किंवा लक्ष्मीनारायणचा फोटो असेल किंवा गणपतीचा असेल, मारुतीचा असेल किंवा ज्यांचे जे इष्टदेव आहे त्यांचा फोटो किंवा कुलस्वामी किंवा कुलस्वामिनी आहे त्यांचा फोटो किंवा त्यांचं चित्र अवश्य प्रत्येकाच्या घरात आपल्याला दिसून येतं। आता आपण पाहूया की देवी देवता ज्यांची आपण अनेक युगापासून पूजा करत आहोत हे देवी देवता आहे तरी कोण। आज आपण हेही मानतो की एक काळ असा होता की देवी देवता हे सृष्टीवर होते, परंतु आज ते नाहीये। देवी देवता गेले कुठं? आपण ज्यावेळेस शास्त्र उचलतो आणि शास्त्र अध्ययन करत असताना काही असे स्थानाचे उल्लेख आहे जे आपल्याला हे प्रेरित करत असतात की या ठिकाणी देवी देवता होते। जसं रामायण वाचत असताना आपल्याला हे कळतं की तो स्थान कुठला होता ज्या ठिकाणी श्रीराम होते। पटकन आपण म्हणू अयोध्या। तो स्थान होता ज्या ठिकाणी श्रीराम होते किंवा श्रीकृष्ण ज्यावेळेस आपण कृष्ण लीला म्हणा किंवा आपण भागवत वाचतो तर त्या ठिकाणी काही असे स्थान आहे किंवा अशा स्थानाचा उल्लेख आहे जे पटकन आपल्याला कळतं की हे स्थान तर आपल्या भारतातच आहे, वृंदावन। म्हणजेच की आज असे अनेक स्थान आहे ज्याचा उल्लेख शास्त्रांमध्ये आहे आणि आपण हे मान्य करतो की या भारतातच देवी देवता होते। भारतात देवी देवता होते पण आज नाहीये। देवी देवता गेले कुठं? आज मान्य करू की देवी देवता नसले तरीही कमीत कमी त्यांचा वंश तरी आपल्या समोर पाहिजे, पण आज त्यांचा वंशही आपल्या समोर नाहीये। नेहरू होऊन गेले, काहींनी नेहरूंना पाहिलेलं नाही, पण नेहरू होऊन गेले हे आपण अवश्य मान्य करतो कारण की त्यांचा वंश आज आपल्या डोळ्यासमोर आहे। त्याच पद्धतीने देवी देवता हे आपल्या भारतातच होऊन गेले पण आज नाहीये, तर कमीत कमी त्यांचा वंश तरी आपल्या डोळ्यासमोर पाहिजे जे आपण मान्य करू की एका काळी देवी देवता होते पण आज तो वंशही नाहीये। मग प्रश्न निर्माण होतो की हे देवी देवता गेले कुठं? शास्त्रांमध्ये देवी देवतांसाठी असंही म्हणण्यात आलं की देवी देवता हे वाम मार्गाला उतरले। म्हणजेच हे नेमकं यांचं झालं काय? चला आज आपण हे थोडस पाहूया की देवी देवता कोण होते, देवी देवता या सृष्टीवर कधी होते आणि देवी देवता वाम मार्गाला कधी उतरले, वाम मार्गाला उतरल्यानंतर त्यांचं झालं काय। तुमच्या समोर एक खूप सुंदर अद्भुत चित्र आहे भारताच्या उत्थान आणि पतनाची, याच्यात 84 जन्माची कहाणी उल्लेखित आहे। म्हणजेच की आपल्या जीवन कहाणी आज आपण ऐकणार आहोत। आपण म्हणतो ना की 2 दिवसापूर्वी आपण काय जेवलो हे आपल्यालाच माहीत नसतं, परंतु आईला पटकन लक्षात येतं की 2 दिवसापूर्वी तिने कुठली भाजी केली होती। त्याचप्रकारे छोटासा बाळ असतो त्याला कुठेतरी समजा हाताला लागलेला आहे आणि त्याचं वन राहिलेलं आहे. त्याला माहीत नाही की त्याला कधी लागलं आणि कसं लागलं. तो आपल्या आईला विचारतो, अगं आई, माझ्या हातावर हा जो वण आहे हा कशाचा आहे, मला कधी लागलं होतं आणि कसं लागलं होतं. आईला सगळं माहीत असतं आणि आई बोलून दाखवते की बाळा लहान असताना या पद्धतीने तो पडला होता आणि त्याचं हे वण राहिलेलं आहे. ज्यावेळेस आई बाळाला सांगते त्यावेळेस बाळ पूर्णतः त्या गोष्टीला स्वीकारतो. त्याला पूर्णतः निश्चित आहे, त्याला पूर्णतः निश्चय आहे की आई जे म्हणत आहे ते बरोबरच आहे. मी तर लहान होतो, मला तर माहीत देखील नाही, पण आई मला सांभाळत होती आणि त्यामुळे आईला सगळं माहिती आहे की मला लागलं कसं. त्याच पद्धतीने जन्म मृत्यूच्या फेरीत आलोय आपण, परंतु जन्म मृत्यूच्या फेरीत येणारे आपण स्वतःला विसरलो आणि कुठल्या जन्मात आपण काय होतो हे पूर्णतः आणि विज्ञ आहोत आपण या गोष्टीतून. परंतु आपले पिता परमात्मा जे सर्व आत्म्यांचे पिता आहे त्यांना या सर्व गोष्टींची माहिती आहे, त्यांना हे सर्व गोष्टीची कल्पना आहे. म्हणून गीतेत आहे की हे अर्जुना, तू स्वतःला ओळखत नाही, मी तुझ्या सर्व जन्मांना ओळखतो. तर चला हे अर्जुन, अर्जुन म्हणजे एक व्यक्ती अर्जुन नव्हता, परंतु आज आपण सर्वजण अर्जुन आहोत. अर्जुन म्हणजे ज्ञानाला अर्जित करणारे. तर चला अर्जुनानो, आज आपण स्वतःची कहाणी जाणून घेऊ की आपण आधी कोण होतो आणि आज आपण काय आहोत आणि पुन्हा तसं बनण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे. कारण की भारताच्या उत्थान आणि पतनाची कहाणी आपण आपल्या बरोबर आपल्याशी जोडलेली आहे. कारण की आपण भारतवासी आहोत आणि त्यामुळे भारताचा उत्थान कधी होता आणि भारताचं पतन कसं झालं, म्हणजेच की आपण टॉपवर कधी होतो आणि आज आपण एवढ्या डाऊनफॉलला कसं आलो हे आपण जाणून घेऊया. एक काळ होता ज्यावेळेस या भारताला सोने की चिडिया असं म्हणण्यात येत असायचं. या भारतातच दूध आणि तुपाची नद्या वाहत होते. या भारतातच गाय आणि वाघ एका घाटावर पाणी पीत होते. तो एक काळ होता ज्यावेळेस या भारतात सोन्याचे महल होते. त्या सोन्याच्या महलात राहणारे जे मानव होते ते देवी गुणांनी संपन्न होते आणि त्यामुळेच त्यांना मनुष्य किंवा मानव असं न म्हणता त्यांना देवी किंवा देवता असं म्हणण्यात येत असायचं. देवी देवतांच्या राज्यात एक राज्य, एक कुल, एक मत, एक भाषा, सगळं काही एक होतं आणि त्यामुळे तिथे काय असायचं, सुख शांती आनंद खुशी आणि परस्पर प्रेम, एकमेकांना मदत करण्याची सुंदर भावना, एक सुंदर युग चालत होतं. त्या युगाला सतयुग असं म्हणण्यात येतं आणि या सतयुगात जे देवी देवता होते हे 16 कला संपूर्ण, संपूर्ण मर्यादा पुरुषोत्तम, डबल अहिंसक आणि त्याचबरोबर या देवी देवतांना 2 ताज होते. एक ताज तर आपण पाहत आहोत ती आहे रतनजडित ताज, दुसरा ताज आहे तो आहे पांढरावलय. आता हे 2 ताज प्रतीत करत आहे की रतनजडित ताज म्हणजे राज्य सत्ता यांच्या हातात आहे आणि पांढरावलय म्हणजे धर्मसत्ता, धर्मसत्ता देखील यांच्याच हातात आहे. राज्य सत्ता आणि धर्मसत्ता असे दोन्ही सत्ते हे देवी देवता खूप सुंदर पद्धतीने सांभाळत असायचे. हा युग आहे सतयुगाचा. सतयुगात सगळं काही सत्य आहे, सुख आहे, शांती आहे, खुशी आहे, आनंद आहे, प्रेम आहे. 16 कला संपूर्ण प्रत्येक मानव आहे. जसं आपण पौर्णिमाच्या दिवशी पाहतो पूर्ण चंद्र आपल्याला दिसून येतं, आपण म्हणतो 16 कला संपूर्ण चंद्र दिसत आहे. त्याच पद्धतीने सतयुगात प्रत्येक देवी देवता 16 कला संपूर्ण असणार आहे. आणि माहिती आहे की हा युग 1250 वर्षाचा आहे, म्हणजेच की 1250 वर्षाचं. आता या एका युगात 1250 वर्षाच्या युगात मनुष्यातनी जन्म घेणार ते फक्त 8. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की 1250 वर्षाच्या युगात फक्त 8 जन्म आहे तर एकेकांचा आयुष्यमान किती असणार आहे? अवश्य जास्त असणार आहे, 100, 125, 150। आपण अवश्य म्हणू की 150 वर्ष हे देवी देवता सतयुगात जगत होते, म्हणून तर देवी देवतांसाठी म्हणण्यात येतं की ते दीर्घ आयुवान होते, म्हणजे त्यांची आयु खूप मोठी होती। तिथं कंचन काय आहे त्या ठिकाणी आपण पाहू कुठल्याही प्रकारचं दुःख अशांती नाही, त्या ठिकाणी आनंदमय जीवन आहे, सुखमय जीवन आहे। आपसात निश्चिंत जीवनाने निश्चिंत स्वरूपात जीवन जगत असणारे, आणि माहिती आहे सतयुगात शिक्षण जे असणार आहे त्या शिक्षणातले मुख्य जे काही विषय असणार आहे ते आहे चित्रकला आणि नृत्यकला। खूप सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी चित्रकला काढली जाणार आहे आणि खूप सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी नृत्यही केले जाणार आहे। खूप सुंदर वातावरण सतयुगातलं असणार आहे आणि हा संपूर्ण खेळ भारतात होत असतो। म्हणजेच की एक काळ असा होता की या भारतात सतयुग होत, आणि सतयुगात तुम्ही पहा वर आपल्याला दिसत आहे राधे कृष्ण यांचं स्वयंवर झाल्यानंतर हेच बनणार आहे लक्ष्मी नारायण। राधे कृष्णाचं बालपण आपण ऐकत असतो, पण स्वतः श्रीकृष्ण एक राजकुमार होते तर अवश्य कधीतरी ते राजाही बनले असणार आणि राजा बनून त्यांनी राज्यही चालवलं असणार। परंतु आपल्या शास्त्रांमध्ये फक्त आपण हे ऐकत असतो की श्रीकृष्ण बाल आहे आणि बाललीला करत आहे, परंतु कृष्ण स्वतः राजा बनून त्यांनी राज्य कसं चालवलं याचा उल्लेख कुठल्याही शास्त्रांमध्ये नाहीये। त्याचं कारण काय आहे हे आम्ही तुम्हाला स्पष्ट करणार आहोत। राधे कृष्ण स्वयंवर झाल्यानंतर हेच बनतात लक्ष्मी नारायण। आजच्या कलयुगातही आपण पाहतो स्वयंवर झाल्यानंतर मुलीचं नाव बदलण्यात येतं, ती ज्यावेळी सासरी येते तर तिचं नाव बदलण्यात येतं। तो काळ एक असा होता सतयुगाचा काळ ज्यावेळेस दोघांचे नाव बदलत होते, राधे झाली लक्ष्मी आणि कृष्ण झाला नारायण। म्हणून आपण लक्ष्मी नारायणचं बालपण आजपर्यंत ऐकलेलं नाही, परंतु लक्ष्मी नारायणने राज्य कसं चालवलं हे आपण स्पष्टपणे वाचू शकतो किंवा ऐकू शकतो ते आहे सत्यनारायणच्या कथेत। सत्यनारायणच्या कथेत असं उल्लेखित आहे की लक्ष्मी नारायणच्या राज्यात सगळे सुखी संपत्तीवान होते, दुधातुपाचे नद्या वाहत होते आणि त्यांचं राज्य खूप सुंदर पद्धतीने चालत असायचं। यथा राजा राणी तथा प्रजा सगळे संपत्तीवान आणि संपन्न होते असा सुंदर एक उल्लेख आपण सत्यनारायणच्या कथेत ऐकू शकतो। म्हणजेच की श्रीकृष्णाचं बालपण आपण पाहतो आणि त्याच प्रकारे आपण लक्ष्मीनारायणचं राज्य कारोबार पाहत आहोत। म्हणजेच की राधे कृष्ण हे स्वयंवरानंतर बनतात लक्ष्मी नारायण सूर्यवंशी घराला, आणि त्याचबरोबर देवता वर्ण आहे। 8 जन्म घेतल्यानंतर हे 7 आत्मे खाली उतरतात, कारण की आत्म्याची क्रिया आहे, आत्मा एक शरीर धारण करतो, खेळ खेळत असतो आणि खेळ पूर्ण झाल्यानंतर आत्मा देह सोडून दुसऱ्या देहात प्रवेश होतो, ज्याला आपण म्हणतो जन्म आणि मृत्यू। सतयुगातही शरीर धारण करणं आणि शरीर सोडणं ही क्रिया असणार आहे, परंतु तिथे शब्द मृत्यू हा नसणार आहे। सतयुगातली एक विशेषता अजून आहे की सतयुगात ज्यावेळेस देवी देवता आपलं पूर्ण आयुष्य पूर्ण करतात तर सहज त्यांच्या मनात संकल्प येतो की आता आपण वयोवृद्ध झालोय, आता आपल्याला हे देह सोडून दुसरा देह धारण करायचा आहे। देह सहर्ष जे आपण म्हणतो ना की इच्छा मरण, त्या पद्धतीने तिथे मरण तर शब्द नसणार आहे, परंतु स्वतः त्यांच्या मनात एक संकल्प निर्माण होईल की आता आपल्याला हा देह सोडायचा आहे आणि दुसरा देह धारण करायचा आहे, आणि सहजपणे आत्मा देह सोडणार आणि दुसऱ्या ठिकाणी जन्म घेणार. हो, सत्ययुगात हे देखील कळणार आहे की आपण कुठं जन्म घेणार आहोत, कारण की सत्ययुगात प्रत्येक आत्मा, प्रत्येक देवी देवता आत्म अभिमानी असणार, देहाचा अभिमान नसणार. सुंदर कंचन काया आहे, परंतु देहाचा अभिमान की मी किती सुंदर दिसत आहे हा भान नसणार आहे, ते आत्म अभिमानी स्थितीत असते. 8 जन्म घेतल्यानंतर हेच आत्मे खाली उतरतात, म्हणजे पुढच्या जन्मात जातात. ज्यावेळेस ते 9व्या जन्मात प्रवेश होतात त्यावेळेस युग परिवर्तन होतो, सत्ययुग समाप्त होऊन त्रेतायुगाला सुरुवात होते. त्रेतायुगात आपण पाहत आहोत राम सीताचं राज्य आहे. आता या ठिकाणी सीताराम राज्य करत आहे आणि यांचं राज्य चालणार आहे ते पण 1250 वर्ष, म्हणजेच 1250 वर्ष. हे लक्षात घ्या की 4 युग आहे, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. प्रत्येक युग 1250 वर्षाचा आहे आणि या पद्धतीने 5000 वर्षाचा हा चक्र होत आहे. तर आपण सत्ययुग पाहिला, आता आपण आलोय त्रेतायुगात. त्रेतायुगात आपण पाहतोय सीतारामचं राज्य आहे. आता यांचं राज्य म्हणजेच की हाही स्वर्ग आहे, या युगालाही आपण स्वर्ग म्हणू, परंतु हा युग आहे शनी स्वर्ग. जसं पौर्णिमाच्या दिवशी आपल्याला पूर्णचंद्र दिसत असतो आपण म्हणतो पौर्णिमा आहे, दुसऱ्या दिवशीही आपल्याला पूर्णचंद्र दिसत आहे पण आपण पौर्णिमा म्हणत नाही, कारण कुठं तरी त्याची कला कमी झालेली असते. त्याच पद्धतीने सत्ययुगाची सुख शांती आनंद खुशी आहे, ती सुख शांती आनंद खुशी आपल्याला त्रेतायुगातही जाणवणार आहे, परंतु थोडीशी कला कुठंतरी कमी झालेली जाणवते. सत्ययुगात आहे 16 कला, तर त्रेतायुगात 2 कला कमी होतात, म्हणजे 14 कला. राधे कृष्ण जे आहे तेच 8 जन्म घेतल्यानंतर 9व्या जन्मात तेच सीताराम बनतात. म्हणून श्रीकृष्णासाठी आपण म्हणतो गोकुळाष्टमी किंवा जन्माष्टमी, म्हणजेच की श्रीकृष्णाचे 8 जन्म, आणि श्रीरामासाठी आपण म्हणतो रामनवमी, म्हणजेच की 8 जन्म झाल्यानंतर श्रीकृष्णाची आत्मा 9व्या जन्मात ज्यावेळेस प्रवेश होते त्यावेळेस श्रीराम बनत असते, आणि म्हणून रामनवमी असं म्हणण्यात येतं. आता या त्रेतायुगात आपण पाहूया श्री सीता श्री रामचं राज्य चालू आहे, 14 कला पूर्ण आहे. क्षत्रिय घराणा आहे, चंद्रवंश आहे, आणि या ठिकाणी पण सुख शांती आहे. सत्ययुग आणि त्रेतायुग या दोन्हीही युगांना स्वर्ग असं म्हणण्यात येतं. या दोन्हीही युगात सुख आहे, शांती आहे, आनंद आहे. या दोन्हीही युगात आपण पाहू की देवी देवतांचं राज्य चालू आहे आणि हा संपूर्ण खेळ भारतात होत असतो. आता भारत म्हणजे तुमच्या समोर काय कल्पना येते? भारत म्हणजे जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी इथपर्यंत नव्हे, हा भारत काळ जो होता हा संपूर्ण विश्वाला भारत म्हणण्यात येत होता. विचार करा, हे जे काय अनेक प्रकारचे खंड निर्माण झालेले आहे हे तर नंतर निर्माण झाले, पण एक काळ असा होता की संपूर्ण विश्वाला भारत असं म्हणण्यात येत होतं, म्हणजेच की संपूर्ण विश्वावर देवी देवतांचं राज्य होतं. सत्ययुगाच्या सुरुवातीला जनसंख्या जी असते ती असते 9 लाखाची. 9 लाखापासून या जनसंख्याची सुरुवात होते किंवा सत्ययुगाची सुरुवात होते. मग जन्म जसे जसे वाढत जातात त्या त्या पद्धतीने आत्मे परमधामवरून या सृष्टीवर येतात आणि संख्या या सृष्टीची वाढत जाते. करता करता त्रेताच्या शेवटपर्यंत जनसंख्या देवी देवतांची होते ती आहे 33 कोटी देवी देवता. म्हणून आपण 33 कोटी देवी देवतांचं गायन करत असतो. आपण हे म्हणतो की गायीमध्ये 33 कोटी देवी देवता सामावलेले आहे। म्हणजेच की एक काळ असा होता की देवी देवता यांची संख्या 33 कोटी होती त्रेताच्या शेवटपर्यंत। त्यानंतर हे देवी देवता वाम मार्गाला उतरले। म्हणजे नेमकं झालं काय, सत्ययुग आणि त्रेतायुग हे दोन काळ पूर्ण झाल्यानंतर, हे दोन युग पूर्ण झाल्यानंतर तिसरा युग हा सुरू होतो, ज्याला आपण द्वापर युग असं म्हणू। सत्ययुग आणि त्रेतायुग म्हणजेच की 2500 वर्ष या सृष्टीवर फक्त एकाच राज्य चालू आहे, ते म्हणजे देवी देवतांचं राज्य। धर्म एकच आहे, तो धर्म म्हणजे आदि सनातन देवी देवता धर्म। आता आपण द्वापर युगात येऊया। द्वापर युगात आपण पाहणार आहोत की द्वापर युगात ड्रमॅटिक चेंज कुठल्या पद्धतीने होत आहे, एक जबरदस्त परिवर्तन होत आहे या द्वापर युगात। द्वापर युग म्हणजे नरकाचा पहिला युग। द्वापर युगात आता स्वर्ग झाले सत्ययुग आणि त्रेतायुग, आणि द्वापर युगात आल्यानंतर आपण पाहूया हे देवी देवता वाम मार्गाला उतरले। द्वापर युगात आल्यानंतर हे स्वतःला देह समजू लागले, देहाचा एक अभिमान येऊ लागला, विकारात हळूहळू अडकायला लागले। कारण की विकार पटकन असे कोणातही येत नाही, विकाराचा मूळ कारण आहे देह अभिमान। ज्यावेळेस व्यक्ती स्वतःला आरशात पाहतो तेव्हा त्याला कळतं की मी स्त्री आहे की पुरुष आहे, मग पुढची स्टेप मी कसा आहे, गोरा आहे की काळा आहे, मग पुढची स्टेप माझं नयन नक्षे कशी आहे, मग पुढची स्टेप याला नीट करण्यासाठी मला काय करायचंय। हळूहळू तो या देहाच्या अभिमानात किंवा या देहाच्या स्मृतीत अडकतो। छोटस बाळ बघा, निष्पाप बाळ आपण म्हणतो, त्याच्या पुढे तुम्ही आरसा ठेवा काही ठेवा, त्याला काही कळत नाही, त्याला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं, तो आत्मअभिमानी स्थितीत आहे, त्याला देहाचा अभिमान नाहीये की मी छोटासा बाळ आहे, मी किती छान आहे, मी गोंडस दिसतोय, सगळे मला प्रेम करताय, त्याला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं, तो आपल्या भिंतीत असतो। जसा जसा तो मोठा होतो त्याला ज्यावेळेस आरसा दाखवण्यात येतं आणि म्हणण्यात येतं की हा तू आहेस, तेव्हा त्याला ही स्मृती येते की मी असा दिसतो। तुम्ही थोडस विचार करा की आई ज्यावेळेस आपल्या बाळाला उचलते आणि आरशा पुढे त्या बाळाला नेते आणि सांगते की बाळा हा तू आहे, त्याचं नाव समजा मनोज असेल तर आई विचारणार, सांग बरं मनोज कुठं आहे, तर अशा वेळेस तो बाळ आरशाकडे हात करत म्हणतो हा मनोज आहे, म्हणजे तो आता स्वतःला आरशात पाहू लागला आहे। अजून थोडा मोठा झाल्यानंतर आईला सांगावं लागत नाही की तू स्वतःला पाहण्यासाठी आरशा पुढे उभा राहा, तो स्वतः उभा राहतो, स्वतःला पाहतो, स्वतःचं निरीक्षण करतो तो, आणि त्यानंतर हळूहळू तो देहाच्या स्मृतीत येता येता देह अभिमानी बनतो। ही स्थिती आहे देवी देवतांची। ज्यावेळी सत्ययुग आणि त्रेतायुगात आहे तर लहान बाळासारखे आहे, त्याला या गोष्टींची काही घेणं देणं नाही की आपण कशी दिसतोय आणि काय आहे, कारण की कंचन काय आहे, बुद्धी शुद्ध आहे, पवित्र आहे, सुंदर आहे ते दिसायला, पण आरशा पुढे जाऊन माझं देह कसं दिसत आहे या गोष्टींमध्ये ते अडकत नाही। पण द्वापर युगात आल्यानंतर, कारण की अनेक जन्म आपले झालेले आहे, सत्ययुगातले 8 जन्म, त्रेतायुगातले 12 जन्म, आणि 12 जन्म झाल्यानंतर त्रेतायुगातले 12 जन्म पूर्ण झाल्यावर आपण ज्यावेळेस द्वापर युगात येतो तर देहाचा अभिमान सुरू होतो। देहाच्या अभिमानामागे अनेक प्रकारचे विकारही येत जातात, पण हे विकार पटकन येत नाही, हळूहळू न कळत हे विकार आपल्या जीवनात प्रवेश होतात, आणि असं करता करता देवी देवता स्वतःला या ठिकाणी देवी देवता म्हणू शकत नाही, कारण की विकारांच्या अधीन झालेली आहे। विकारांच्या अधीन झाल्यामुळे आपण देवी देवताच्या लायक नाही किंवा ती डिग्री आपल्यासाठी शोभत नाही म्हणून ते स्वतःला देवी देवता न म्हणता हिंदू म्हणू लागतात। इकडनं हिंदू हा शब्द आपल्यावर पडतो। प्रथम आपण पाहत आहोत वर राजा विक्रमादित्य एक निराकाशू परमात्म्याची पूजा करत आहे, ज्याला आपण म्हणू अव्यभिचारी पूजा, म्हणजे एकाची पूजा। या ठिकाणी पूजेलाही सुरुवात झाली आहे। सत्ययुग आणि त्रेतायुग या दोन युगात आपण कोणीही कोणाची पूजा करत नाही, कारण की ते स्वतः पूज्य आहे आणि जी स्वतः पूज्य आहे त्यांना कोणाचीही पूजा करायची गरज नाही। पण द्वापर युगात आल्यानंतर विकारात अडकल्यामुळे कुठंतरी देवी देवताही श्रेष्ठ आहे आणि आपण त्यांच्यापेक्षा कमी आहोत ही स्मृती जागृत होते आणि प्रथम एक निराकार शिव परमात्म्याची खूप श्रद्धेने पूजा केली जाते आणि ही पूजा सुरू करत असतात राजा विक्रमादित्य। राजा विक्रमादित्यने खूप सुंदर मंदिर बांधलं, ते म्हणजे चोरटी सोमनाथचं। इतिहास साक्षी आहे या गोष्टीसाठी की ज्यावेळेस राजा विक्रमादित्यने चोरटी सोमनाथचं मंदिर बांधलं तर ते सुंदर भव्य मंदिर होतं आणि त्या मंदिरात त्यांनी इतकी सुंदर नकाशी केली आणि ते संपूर्ण मंदिर सोन्याचं होतं, सोने हिरे जडीत ते मंदिर होतं। आणि तेवढंच नव्हे तर त्या मंदिरात जी शिवपिंड ठेवण्यात आली होती ती शिवपिंड हिऱ्याची पिंड होती। विक्रमादित्य राजा रोज त्या शिवपिंडीची पूजा करण्यासाठी त्या मंदिरात जात असे। विक्रमादित्य राजा आणि त्या मंदिरातला पुजारी हे तिथपर्यंत जाऊन पूजा करून येत असायचे, बाकीची जी प्रजा होती ती बाहेरून दर्शन घेत असायचे। या पद्धतीने विक्रमादित्य राजाने खूप सुंदर मंदिर बांधलं। आता या ठिकाणी थोडंसं तुम्ही विचार करा, द्वापर युगात विक्रमादित्य राजाने जे मंदिर बांधलं त्या मंदिराला मोहम्मद गझनवीने 17 वेळा लुटलं, 17 वेळा त्यांनी स्वारी केली। स्वारी करणं म्हणजे फक्त थोडंसं उचलून नेलं तो प्रकार नाही, लुटणं तो प्रकार त्या काळात असा होता की खूप मोठ्या प्रमाणात ते नेत असायचे। त्यांच्याकडे खूप घोडे हाती असायचे आणि ते लुटून सगळं नेत असायचे। या पद्धतीने मोहम्मद गझनवीने एका मंदिरातून 17 वेळा लूट केली। आता विचार करा, द्वापरयुगाचा हा युग, एका मंदिरातून मोहम्मद गझनवीने 17 वेळा लूट केली, एवढी संपत्ती एका मंदिरात होती तर सत्ययुग आणि त्रेतायुगात काय नसणार आहे आपल्या भारतात? किती संपन्न असणार आहे आपला भारत? काय किती काय वैभव असणार आहे आपल्या भारतात? कुठल्याही गोष्टीची कमतरता नसणार आहे। म्हणून तर दाखवतात की फक्त देवी देवता म्हणजेच राधे कृष्ण लक्ष्मी नारायण आणि सीतारामच दागिनीने सुशोभित नव्हते तर दास दासी जे होते ते पण दागिनीने सुशोभित होते। अथा संपत्ती होती आपल्या या भारतात, परंतु द्वापर युगात आल्यानंतर आपण बघूया की कुठल्या पद्धतीने आपली संपत्ती समाप्त होत गेली। आता या द्वापर युगात आल्यानंतर जसं कल्पवृक्षाच्या चित्रात आपण हेही पाहिलेलं आहे की अनेक प्रकारचे फांद्या द्वापर युगातच निर्माण होतात, म्हणजे अनेक प्रकारचे धर्म हे द्वापर युगात निर्माण होतात। कल्पवृक्षाच्या चित्रात आपण हेही पाहिलं की अनेक प्रकारचे धर्म कुठल्या पद्धतीने आले आणि मग त्यांचं पुढं काय झालं। पण मधला जो खोड आहे हे आता आपण पाहणार आहोत की देवी देवता जे होते, एक धर्म एक राज्य एक कुल एक मत असं या पद्धतीने जगणारे जे देवी देवता होते त्यांचं पुढं झालं काय हे आजच्या विषयामध्ये आपण पाहणार आहोत। देवी देवता द्वापर युगात आल्यानंतर विकारात अडकले आणि इथून देवपूजा सुरू झाली। आधी अव्यभिचारी पूजा इराका शिव परमात्मा, त्यानंतर आपण चित्रात पाहत आहोत हा जो पुजारी श्रीकृष्णाची पूजा करत आहे एका काळी हा स्वतः कृष्ण होता, परंतु जन्म मृत्यूच्या फेरीत येता येता तो स्वतःला विसरला आणि त्याला असं वाटू लागलं की श्रीकृष्ण तर 16 कला संपूर्ण होते, माझ्यामध्ये ती कला नाहीये असं म्हणत स्वतःची तो पूजा करू लागला। भक्ती मार्गाची सुरुवात झाली या द्वापर युगात। राधे कृष्णाची पूजा, सीतारामची पूजा या पद्धतीने पूजा सुरू झाली. या द्वापरयुगात अनेक प्रकारचे शास्त्र तयार झाले. द्वापरयुगात अनेक प्रकारचे धर्मही निर्माण झाल्यामुळे अनेक धर्मपितांनी आपल्या धर्माची स्थापना केली आणि त्यांचंही धर्मग्रंथ तयार झालं. एका प्रकारे खूप काही घटना घडले या द्वापरयुगात. विकारांची प्रवेशता झाली म्हणजेच की रावण राज्य सुरू झाला. रावण राज्य सुरू ज्यावेळेस होतो त्यावेळेस या सृष्टीला एक जबरदस्त धक्का बसतो. ज्यावेळेस धक्का बसतो, भूकंप होतो, त्या ठिकाणी मग अनेक खंड तयार होतात. हे खंड आज आपण पाहत आहोत. हे अनेक प्रकारचे खंड तयार होतात. इथे आता अजून समजण्यासारखी गोष्ट आहे. दोन इतिहास आपण ऐकत असतो. एक इतिहास मानवाचा आपण असा ऐकतो की पूर्वीचे लोक जे होते त्यांना खायचं कसं, राहायचं कसं हे कळत नसायचं आणि ते पशु प्रमाणे राहत होते. घालायला कपडे नसायचे त्यांना आणि ते जंगलात राहायचे. अशी एक कहाणी आपण ऐकतो. दुसरी आपण मानवाची ही कहाणी ऐकतो की आर्यन्स होते. आर्यन्स म्हणजे कोण? आर्यन्स म्हणजे देवी देवता. म्हणजे इतिहासाची सुरुवात कुठून आहे? आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आर्यन्स म्हणजे देवी देवता. इथून हा खेळ चालू होतो. द्वापर युगात रावण राज्य ज्यावेळी सुरू होतो तेव्हा मग एक जबरदस्त भूकंप आणि त्या भूकंपात पडणारे हे खंड आणि जे ज्या ठिकाणी आहे तिथून ते आता आपली नवीन लाईफ सुरू करत आहे, ज्याची हिस्ट्री आज वैज्ञानिक लोक आपल्याला सांगतात की लोकांकडं पूर्वी ज्ञान नसायचं, खायचं काय आणि राहायचं कसं हे त्यांना कळत नसायचं. ते जंगलात राहायचे आणि पानांचे कपडे ते घालत होते. आलं लक्षात? दोन इतिहास जे आहे, एक आहे आर्यन्स म्हणजे देवी देवता आणि दुसरं जे आज आपल्याला वैज्ञानिक सांगत आहे ते आहे या द्वापरयुगाचा खेळ. इथून मग हळूहळू प्रगती होऊ लागते. अनेक प्रकारचे शोध सुरू होतात. मानव आपल्या पद्धतीने प्रगतीशील होत जातो आणि या द्वापरयुगातच राज्य सत्ता आणि धर्मसत्ता हे दोन्हीही डिवाइड होतात. दोन्हीही वेगळे होतात. सत्ययुग आणि त्रेतायुगात धर्मसत्ता आणि राज्यसत्ता एकाच्या हातात आणि तेच आपण द्वापरयुगात पाहू हे दोन्हीही सत्ता विभागले जातात. धर्मसत्ता प्राप्त होत असते धार्मिक पितांना. म्हणून कल्पवृक्षाच्या चित्रात आपण पाहू शकत आहोत की ज्यांनी धर्माची स्थापना केलेली आहे, जसं इब्राहिम आहे किंवा गौतम बुद्ध आहे किंवा येशू ख्रिस्त आहे, शंकराचार्य आहे, यांनी धर्माची स्थापना केली आहे, तर त्यांच्या मागे पांढरं वलय आहे म्हणजे धर्मसत्ता आहे त्यांच्याकडं. पण रतंजली ताज नाही आणि रतंजली ताज प्राप्त झाले इथे राजांना. म्हणून आपण पाहतो की विक्रमादित्य राजाला रतंजली ताज आहे परंतु मागे पांडववलय म्हणजे धर्मसत्ता नाही. द्वापर युगात द्वापर म्हणजे दोन पार्टीशन, दोन डिव्हिजन. ते दोन डिव्हिजन आहे धर्मसत्ता आणि राज्यसत्ता. हे दोन्हीही डिवाइड झाले आणि इथून धर्म आपल्या पद्धतीने चालू लागला आणि राज्य आपल्या पद्धतीने राजे लोक चालू लागले. द्वापरयुगाची सुरुवात. या द्वापरयुगातच जी देवी देवता एका काळी सत्ययुग आणि त्रेतायुगात होते, वाम मार्गात उतरल्यामुळे स्वतःला देवी देवता म्हणू शकत नाही म्हणून स्वतःला हिंदू म्हणू लागले. विचार करा, ख्रिश्चन धर्माला स्थापन करणारे येशू ख्रिस्त आहे, बौद्ध धर्माला स्थापन करणारे गौतम बुद्ध आहे, जैन धर्माची स्थापना महावीर जैनाने केली, महावीरांनी केली, त्याच प्रकारे इस्लाम धर्माची स्थापना इब्राहिमनी केली. हिंदू धर्माला स्थापन करणारे कोण? आपण भारतवासी स्वतःला म्हणतो की मी हिंदू आहोत. मग आपल्या धर्माला स्थापन करणारा कोण? हा, अवश्य तुम्ही सगळेजण म्हणत असणार शंकराचार्य. पण शंकराचार्य स्वतः हिंदू होते. शंकराचार्यांनी संन्यास धर्माची स्थापना केलेली आहे. जसं आपण पाहतो की येशू ख्रिस्त ते ख्रिश्चन नव्हते, पण त्यांनी ख्रिश्चन धर्माची स्थापना केली आणि त्यानंतर ख्रिश्चन धर्म हा सुरू झाला. शंकराचार्य तर स्वतः हिंदू होते, त्यांनी संन्यास धर्माची स्थापना केलेली आहे. मग हिंदू धर्म स्थापन करणारा कोण? विचार करा. दुसरी गोष्ट, देवी देवता. काय आपण देवी देवतांना हिंदू म्हणू शकू? विचार करा. देवी देवता आहे आपल्या घरात, प्रत्येकांच्या घरात देवी देवतांचे चित्र आहे, देवघर आहे. काय आपण देवी देवतांना म्हणू की हे हिंदू होते? नाही, हे हिंदूंचे देव आहे असं पण म्हणतात. हिंदूंचे देव म्हणजे देवी देवता हा एक धर्म होता आणि तो धर्म प्राहलोप झाला द्वापर युगात आल्यानंतर आणि वाममार्गाला उतरल्यानंतर स्वतःला देवी देवता म्हणू शकत नाही म्हणून स्वतःला हिंदू म्हणू लागलो आपण आणि इकडनं हिंदू धर्माची सुरुवात झाली. करता करता द्वापर युगात 21 जन्म आपण घेतो आणि वंश आहे वैश्यवंश. कला फक्त 8 कला आता आपण पाहू शकू. सत्ययुगात 16 कला आणि द्वापर युगात फक्त 8 कला, म्हणजे हाफ, बिलकुल निम्म. आणि म्हणण्यात येतं हाफ नॉलेज इज डेंजरस, डेंजर सुरू होत असतो या द्वापर युगापासून. आणि इकडनंच आपण पाहतो की अनेक प्रकारचे धर्म निर्माण झाले, देवी देवता वा मार्गाला उतरले आणि हळूहळू भक्ती मार्गाला सुरुवात झाली. करता करता आलं घोर कलयुग. या कलयुगात आपण कोणाची पूजा करतोय, कशासाठी करतोय, कोण आहे हे काही कल्पना नाही. एकाने सांगावं आणि दुसऱ्याने करावं हा प्रकार सुरू होतो. या कलयुगात गणपतीची पूजा, मारुतीची पूजा, झाडाची पूजा, त्याचबरोबर शिवोहम म्हणणारे पण जगात अनेक आहे. माझी पूजा करा, मीच भगवान आहे असं म्हणणारे पण अनेक झाले. होर कलयुग, ज्या कलयुगात एकही कला नाही, कलाहीन मनुष्य झालेला असतो. विचार करा की एका काळी अशा या भारतात सुंदर कला होते की चित्रकला पाहण्यासारखी असायची, नृत्यकला किती छान असायची, पण आज ती चित्रकला 3-4 रेषा ओढणार आणि म्हणणार मॉडर्न आर्ट आणि नृत्यकला तरी विचारण्यासारखीच नाही, बोलण्यासारखीच नाही. म्हणजे अक्षरशः कलयुगात मनुष्य हा कलाहीन होतो, एकही कला त्याच्यात राहत नाही. आणि वर्ण शूद्र वर्ण, अशा 1250 वर्षाच्या कलयुगात मनुष्य आत्मे 42 जन्म घेतो. या कलयुगात अकाली मृत्यू हा प्रकार घडत असतो, जन्म घेतला पटकन मृत्यू. परंतु सत्ययुग आणि त्रेतायुगात आपण राहिलात असं होत नाही. ज्यावेळेस आत्म्याला जाणवतं की आता मला देह सोडायचंय, माझं हे देह पूर्ण आयुष्य जगलेलं आहे, आता दुसऱ्या देहात प्रवेश व्हायचंय, तेव्हा मग देह आत्मा देह सोडत असायचं. पण कलयुगात तसं नाहीये, पूर्णतः नियम बदललेले आहे. आत्म्याची इच्छा नाही देह सोडायची, तरीही आत्मा देह सोडत आहे. घोर कलयुग, अत्याचार, भ्रष्टाचार, पापाचार, बलात्कार अतिसीमेमध्ये वाढत जातो. आणि आज आपण सर्वजण म्हणतोय की आपण कलयुगात आहोत. कलह आहे, मारामारी आहे, तुझं माझं आहे, खून खराब आहे, रक्ताची नदी वाहत आहे. आज एक काळ असा होता की आपल्या भारतात दुधा तुपाची नद्या वाहत होते आणि आज रक्ताची नद्या वाहत आहे. घोर कलयुग, ज्या ठिकाणी आपण पाहतो की मनुष्य दुखी, हताश, निराश, उदास झालेला आहे. आजचा मानव मानव देखील राहिलेला नाही, दानव बनलेला आहे, स्वार्थी झालेला आहे. एकमेकांना मारण्यासाठी तो अजिबात पुढं मागे विचार करत नाही. भाऊ भावाचा खून करतो, मुलगा आपल्या आईचा खून करतो, मुलगा प्रॉपर्टीसाठी बापाचा खून करतो. ही आहे कलयुग, ज्या कलयुगात आज आपण जगत आहोत. पावला पावली दुःख आहे, पावला पावली काटे आहे, पावला पावली टोचणं आहे. शब्दाद्वारे टोचणं किंवा कर्माद्वारे टोचणं, एकमेकांना दुःख देणं खूप चाललं आहे कलयुग. या दुःखातून सुटण्यासाठी भक्ती ही खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. जे कोणी जे म्हणणार त्या पद्धतीने भक्ती करू लागतात. एखाद्याला एकाकडून थोडंसं यश मिळालं, थोडीशी प्राप्ती झाली, तो दुसऱ्यालाही म्हणणार मला प्राप्ती झाली आहे, तू पण हे कर तुलाही प्राप्ती होईल. प्राप्ती करून घेण्यासाठी मनुष्य या कलियुगात नको ते करू लागला आणि करता करता मूर्तीपूजा आणि त्याचबरोबर भूतपूजाही सुरू झाली. भूतपूजा म्हणजे तत्वांची पूजा. या पाच तत्वांना भूत असं म्हणण्यात येतं, पंचमहाभूत असं पण म्हणतं ना, म्हणजे भूतपूजा. सूर्याची पूजा, चंद्राची पूजा, अग्नीची पूजा, झाडाची पूजा, पूजा सुरू झाली, ज्याला आपण भूतपूजा म्हणतो. मनुष्य या कलियुगात पूर्णतः स्वार्थी झालेला असतो. भगवानाची पूजा अर्चना तो अवश्य करतो, परंतु स्वार्थ भावनेने. हे परमेश्वरा, माझी एवढी तू इच्छा पूर्ण कर, तर मग मी सवा रुपयाचा प्रसाद तुला चढवेन, किंवा मग मी तुझ्यासाठी हे करेन. नवस आपण बोलतो. नवस म्हणजे काय? इट्स अन अग्रीमेंट विथ गॉड. आपण परमात्म्याबरोबर अग्रीमेंट करत आहोत, एवढं तू माझं करत असणार ते मी तुझ्यासाठी हे करणार आहे, आणि तू माझ्यासाठी हे नाही केलं तर मग मी तुझ्या मंदिरात पाऊल देखील ठेवणार नाही. इट्स अ बिझनेस, इट हॅज बिकम अ बिझनेस. आज मनुष्य भगवानाबरोबर बिझनेस करत आहे. मानव मानवाबरोबर करता करता भगवानाबरोबर करू लागलेला आहे. कलियुग स्वार्थ भावना निर्माण झाली आहे. आणि विचार करा की स्वार्थ भावनेनी आपण भगवानाची आठवण करतोय, किंवा कुठंतरी माझा हित व्हावं म्हणून मी देवाची आठवण करत आहे, तर काय भगवान इच्छा पूर्ण करणार? कदाचित नाही, तू शकणार नाही. कारण भगवानाला पण माहिती आहे की माझे बच्चे जे एका काळी एवढे निस्वार्थी होते आज किती स्वार्थी बनलेले आहे, की ज्यावेळेस आवश्यकता आहे तेव्हा ते माझी आठवण करतात आणि काम पूर्ण झाल्यानंतर मला पूर्णतः विसरतात. आणि भक्ती ही तर पूर्णतः तमोप्रधान झालेली आहे. भक्तीत जो रस कस किंवा भक्तीत जे आनंद पाहिजे, जी खुशी पाहिजे, जी भावना पाहिजे, ती पूर्णतः लुप्त झालेली आहे.